أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد حي على السلام حي على السلام حي على الفلاح حي على الفلاح الحمد لله
إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين.
چند جمعے پہلے تک عملی اصلاح کے طریقوں کے بارے میں
کچھ جمعہ پہریاں تائیں دیے تھے عملی اصلاح جے طریقن جے بارے میں مو کچھ خطبہ دینا ہوا
ہمارے سامنے
جن میں ہی بھی ذکر تھو تا حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام اساں جے ساموں اللہ تعالی کے کیڑے طرح پیش فرمایا اللہ
تعالی کا قرب
ہے معرفت خدا جی محبت جا کیڑا طریقہ بدھایا تھن
اسی طرح
اللہ تعالی جو قرب حاصل کرن جے لائے پان کیڑے طرح رہنمائی فرمائی تھن اڑی طرح خدا تعالی جو تازو کلام اللہ تعالی سندن حق میں جے کے معجزہ نشان ڈکھاریا ہن اوہے کیڑے شان سا پورا تھیا
ہمیں حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام کے
ہی سب گالیوں اڑیوں ہیں
حاصل کرنے
جن جو علم اساں کے حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام جے کلام جی روشنی میں حاصل کرن جی کوشش کرن گرجے تجیاں ہی گالیوں اساں جے ایمان اساں جے عمل میں ترقی جو سبب بنجن
تحریرات
سو اج ان سلسلے میں حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام جی تحریرن ارشادن جا کچھ نمونہ ماں پیش کندس جن میں اللہ تعالی جی معرفت جے بارے میں پان رہنمائی فرمائی تھن صرف ان ضمن میں ہی سندن تحریروں پیش کیوں ونجن تا کیترائی بلک جکڈیں گہرائی میں ونجے تا سویں صفحہ بھی ان بارے میں ملی تھا ونجن پوئے بھی جڑو کموں چاہو تا نمونے طور کچھ اقتباس اج تواں جے سامو رکھندس جے کہ ان بارے میں اساں جی رہنمائی کن تھا تا اللہ جی معرفت چھا ہے نبین ولین جو تا ان میں ہکڑو مقام آہے ہکڑے عام مسلمان کے بھی ان جو کیڑو معیار ہون گرجے عموماً مو کوشش کئی آ اڑا حوالہ وٹھن جی
بہرحال
جے کے سولا ہوجن پر کے حوالہ دکھیا بھی تھی سکن تھا سمجھن یا انن جی زبان بہرحال خدا تعالی تائیں پہنچن جے طریقے جی رہنمائی کندے حضرت اقدس مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام فرمائن تھا تا انسان خدا تعالی تائیں پہنچن جے لائے بن شین جو محتاج ا پہریوں برائی کھاں پاسو کرن بیو نیکی جے عملن کے حاصل کرن
جب سے انسان
صرف برائی کے چھڈن کو ہنر نہ ہے سو اصل گال ہی ا تے جدہاں کھاں انسان پیدا تھیو ا ہی بئی قوتوں ان جی فطرت دے اندر موجود ہیں ایک پاسے تے نفسانی جذبات ان کے گناہ دا مائل کندا ہیں بے پاسے اللہ جی محبت جی باہ جکا ان جے فطرت جے اندر گجیا وہ ان گناہ جے ککھن پرن کے اڑتر سان ساڑے چھڈیندیا جڑو کہ ظاہری باہ ظاہری ککھن پرن کے ساڑیندیا ہے مگر ان روحانی باہ کے بھڑکایو ونجن جکا گناہن کے ساڑیندیا
کیونکہ ہر ایک چیز کی محبت
اللہ تعالی جی معرفت تے مدار رکھے تھی اللہ تعالی جی معرفت ہوندی تترے ہی ہے سڑی سکے تھی انہی تے انحصار ہے ان جو چھو تا ہر ایک شے جی محبت عشق ان جی معرفت سان وابستہ ہے جن شے جے حسن خوبی جو تواں کے علم نہ ہے تواں ان تے عاشق نہ تھا تھی سکو سو अज़वजल ख़ुदा जी ख़ूबी ऐं हुस्न जमाल जी मार्फत उन जी मोहबत पैदा करे थी ऐं मोहबत जी बाहि सां गुनाह सड़ंदा आहिनि। मगर सुनतुल्लाह अहिड़े तरह सां जारी आहे जो उहा मार्फत आम माण्हुनि खे नबियुनि वसीले मिलंदी आहे ऐं उन्हनि जी रोशनी मां हू रोशनी हासिल कंदा आहिनि ऐं जेको कुझु उन्हनि खे ॾिनो वियो आहे हू उन जी पैरवी में सभु कुझु माणे वठंदा आहिनि। पोइ पाण ही बि वाज़े फरमायाऊं त मां सभिनी मज़हबनि जो गहराई सां मुतालियो कयो आहे, जाइज़ो वरितो आहे ऐं उन खां पोइ मां इन नतीजे ते पहुतो आहियां त हिन वक़्तु इस्लाम ई आहे जेको ख़ुदा ताला जी सची मार्फत हर ज़माने में पैदा करे सघे थो। छो त इहो ई हिकड़ो अहिड़ो मज़हब आहे जंहिंजो नबी बि ज़िंदा आहे, जंहिंजी तालीम ज़िंदा आहे ऐं पाण सगोरन सलाहु अलह वसलम जी मोहबत ऐं पैरवी में अल्लाह ताला फ़रमायो आहे त तव्हां ते अल्लाह ताला जो कलाम बि लही सघे थो ऐं ख़ुदा ताला जे नूरनि जा दरवाज़ा बि खुली सघनि था ऐं उन्हनि मां तव्हां फैज़ माणे सघो था। पोइ इन ॻाल्हि जी वज़ाहत फ़रमाईंदे त इस्लाम जी हक़ीक़त ऐं मारफत इलाही जो हिकड़ो तालुक़ु आहे, पाण फ़रमाइनि था त इल्म ऐं मारफत खे ख़ुदा ताला इस्लामिया हक़ीक़त खे हासिल करण जो ज़रियो करार ॾिनो आहे ऐं जेतोणीक इस्लाम जी हक़ीक़त खे हासिल करण जा वसीला ॿिया बि आहिनि, जीअं सौम सलात ऐं दुआ ऐं समूरा ख़ुदा ताला जा हुकुम जेके 600 खां बि कुझु वधीक आहिनि, पर अल्लाह ताला जी अज़मत जो इल्मु, अल्लाह ताला जी वहदानियत जो इल्मु, अल्लाह ताला जे निशाननि जी मारफत हासिल करण, अल्लाह ताला जी सिफ़तुनि जी मारफत हासिल करण, ही सभु इन ॻाल्हि ते उन्हनि जो इनहिसार आहे ऐं इहे ई हिकड़ो ज़रियो आहिनि त अल्लाह ताला खे अहिड़ी तरह सुञातो वञे जहिड़ी तरह उन खे सुञाणण जो हक़ आहे। छो त जेको शख़्स फ़रमाइनि था त जेको शख़्स गाफ़िल दिल ऐं अल्लाह जी मारफत खां बिल्कुल बेनसीब आहे उहो कॾहिं थो तौफ़ीक़ हासिल करे सघे त सौम ऐं सलात बजा आणे या दुआ घुरे या ॿी ख़ैरात जे तरफ़ मशगूल थिए। इन्हनि सभिनी नेक अमलनि जो मुहरक त मारफत ई आहे ऐं हीअ समूरा ॿिया वसीला दरसल उन ई जा पैदा कयल ऐं उन ई जा बनीनो बनात आहिनि, यानी उन जा बचा आहिनि। ऐं अल्लाह ताला जी मारफत जी जेका शुरूआत आहे उहा उन जे इस्म या उन जी सिफ़त जेका आहे रहमानियत जी उन सां आहे, कंहिं अमल सां न, कंहिं दुआ सां न, बल्क बग़ैर कंहिं इलत फैज़ान जे सिर्फ़ हिकड़ी मोहबत आहे, यानी बिना कंहिं फैज़ हासिल करण जे सबब जे सिर्फ़ अल्लाह ताला जी अता सां हीअ मिलंदी आहे ऐं हीअ रहमानियत आहे। फ़रमाए थो यहदी मई शाओ व युज़िलो मई शाह, अल्ला ताला फ़रमायो आहे मगर पोइ हीअ मारफत नेक अमलनि ऐं ईमान जे हुस्न जे शामिल थियण सां वधंदी आहे। पहिरीं ॻाल्हि त हीअ त हीअ मारफत अल्लाह ताला जे तरफ़ां मिलंदी आहे, अल्लाह ताला जी रहमानियत सां मिलंदी आहे, पर उन खां बाद छा थिए जॾहिं हीअ मारफत मिली वञे ऐं उन में माण्हू खे पोइ छा करणु घुर्जे, नेक अमल बजा आणण जी ज़रूरत आहे ऐं ईमान में अञा ख़ूबसूरती पैदा करण जी ज़रूरत आहे। जॾहिं ईमान में ख़ूबसूरती हूंदी ऐं नेक अमल हूंदा त पोइ इन मार्फत में वाधारो थींदो वेंदो आहे। एस ताईं शामिल थियण सां वधंदी वेंदी आहे, एस ताईं जो आख़िर इल्हाम ऐं खुदाई कलाम जे रंग में नाज़िल थी समूरे सीने जे अंगण खे उन नूर सां रोशन करे छॾींदी आहे जंहिंजो नालो इस्लाम आहे। पोइ अल्ला ताला जी मार्फत गुनाहन खां छुटकारे नेकिन जी तौफ़ ऐं दुआ जे मयार जे बारे में हज़रत अक़दस मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था त असुल हक़ीक़त ही आहे त को इंसान नई हक़ीक़ी तौर गुनाह खां छुटकारो हासिल करे सघे थो ऐं न ई सचे तौर ख़ुदा सां मोहबत करे सघे थो ऐं न जहिड़ो क हक़ आहे उन खां डिॼी सघे थो जेसि ताईं जो उन ई जे फज़ल ऐं करम सां उन जी मार्फत न हासिल थिए ऐं उन खां ताक़त न मिले। ऐं हीअ ॻाल्हि तमामु ई ज़ाहिर आहे त हर हिकु ख़ौफ़ ऐं मोहबत मार्फत सां ई हासिल थींदी आहे। दुनिया जूं समूरियूं शयूं जिन सां इंसान दिल लॻाईंदो आहे ऐं उन्हनि सां मोहबत कंदो आहे या उन्हनि खां डिॼंदो आहे ऐं परे भॼंदो आहे, हीअ सभई हालात इंसान जी दिलि जे अंदरि मार्फत खां पोइ ई पैदा थींदा आहिनि। हा, हीउ सच आहे त मार्फत हासिल नथी थी सघे जेसि ताईं जो ख़ुदा ताला जो फज़ल न हुजे ऐं न ई फ़ाइदो ॾेई सघे थी जेसि ताईं ख़ुदा ताला जो फज़ल न हुजे ऐं फज़ल जे ज़रिए सां मार्फत ईंदी आहे। तॾहिं मार्फत जे ज़रिए सां हक़ ॾिसण ऐं हक़ जी ॻोल्हा जो हिकड़ो दरवाज़ो खुलंदो आहे, यानी सचाई पोइ नज़र बि ईंदी आहे ऐं सचाई जी तलाश जी तरफ़ ॿिया दर खुलंदा वेंदा इन मार्फत जे अचण सां ऐं पोइ बार बार फज़ल जे चकर हणण सां ई उहो दरवाज़ो खुलियल रहंदो आहे। यानी हर हर ही अल्ला ताला जो फज़ल पोइ ईंदो वेंदो आहे ऐं उन ई फज़ल जे अचण जे करे पोइ ही मार्फत जो दरवाज़ो खुलियल रहंदो आहे ऐं बंदि नाहे थींदो। मक़सदु मार्फत फज़ल जे ज़रिए सां हासिल थींदी आहे ऐं पोइ फज़ल जे ज़रिए सां ई बाक़ी रहंदी आहे। फज़ल मार्फत खे तमामु मुसफ़ा ऐं रोशन करे छॾींदो आहे ऐं हिजाबनि खे विचां ख़तमु करे छॾींदो आहे ऐं नफ़्स अमारा जे लाइ धूड़ मिटी खे ख़तमु करे छॾींदो आहे ऐं रूह खे कुवत ऐं ज़िंदगी बख़्शींदो आहे ऐं नफ़्स अमारा खे अमाराइप जे ज़िंदान मां कढंदो आहे ऐं ख़राब ख़्वाहिशुनि जी पलीती खां पाक कंदो आहे ऐं नफ़सानी जज़्बात जी तेज़ ॿोड खां ॿाहिरि आणींदो आहे। तॾहिं इंसान में हिकड़ी तब्दीली पैदा थींदी आहे ऐं उहो बि किनी ज़िंदगी खां तबन बेज़ार थी वेंदो आहे जो बाद इन खां पहिरीं हरकत जेका फज़ल जे ज़रिए सां रूह में पैदा थींदी आहे उहा दुआ आहे। हीउ न सोचियो त असीं रोज़ानो दुआ घुरूं था ऐं सॼी निमाज़ दुआ ई आहे जेका असां पढ़ूं था, छो त उहा दुआ जेका मार्फत खां बाद ऐं फज़ल जे ज़रिए सां पैदा थींदी आहे उहा ॿियो रंग ऐं कैफ़ियत रखंदी आहे। उहा फना करण वारी शइ आहे, उहा ॻारण वारी बाह आहे, उहा रहमत खे छिकण वारी हिकड़ी चकमकी कशिश आहे, उहा मौत आहे पर आख़िर में ज़िंदह कंदी आहे, उहा हिकड़ी तेज़ ॿोड आहे पर आख़िर में ॿेड़ी बणिजी वेंदी आहे, हिकड़ी तेज़ ॿोड आहे ॿेड़ी बणिजी वेंदी आहे, हर हिकु बिगड़ियल ॻाल्हि उन सां बणिजी वेंदी आहे ऐं हर हिकु ज़हर आख़िर उन सां तरियाक थी वेंदो आहे। ही मार्फत जो मुक़ाम आहे। वरी फ़रमाइनि था त गुनाह जे तरफ़ छो इंसान वधीक किरंदो आहे, नफ़्स अमारा छो दिलनि ते कब्ज़ो कंदो आहे। इन जी वज़ाहत में फ़रमाइनि था त गुनाह ते दिलेरी जो सबब बि ख़ुदा जो ख़ौफ़ दिलनि में मौजूदु न हुअण आहे। पर हीउ ख़ौफ़ कीअं पैदा थिए? इन जे लाइ अल्लाह जी मार्फत जी ज़रूरत आहे। जेतिरे क़दुरु ख़ुदा ताला जी मार्फत वधीक हूंदी ओतिरे ई क़दुरु ख़ौफ़ वधीक हूंदो। हर के आरिफ़ तरस्त तरसां तर, यानी जेको वधीक इरफ़ान रखंदो आहे उहो ओतिरो ई डपु रखंदो आहे, ॾकंदो कंबंदो रहंदो आहे। फ़रमाइनि था इन अम्र में असुल मार्फत आहे। हीअ ॻाल्हि जेका आहे इन में असुल बुनियादी शइ जेका आहे उहा मार्फत आहे ऐं उनजो नतीजो डप आहे। जेकॾहिं मार्फत पैदा थींदी, अल्ला ताला जी सुञाणप थींदी, अल्ला ताला जी हक़ीक़त जो इल्मु हूंदो त पोइ ई डपु बि पैदा थींदो। नतीजे मार्फत हिकड़ी अहिड़ी शइ आहे जो उन जे हूंदे इंसान मामूली जीतनि खां बि डिॼंदो आहे। यानी जन जीतन जे बारे में इंसान खे इल्म हूंदो आहे त उन्हनि जी हक़ीक़त छा आहे त उन्हनि खां बि टिजंदो आहे। फरमाइनि था जीअं कारड़े ऐं मच्छर जी जॾहिं मार्फत थींदी आहे त हर हिकु उन्हनि खां बचण जी कोशिश कंदो आहे। सो छा सबबु आहे जो ख़ुदा जेको क़ादिर मुतलिक़ ऐं अलीम ऐं बसीर आहे ऐं ज़मीननि ऐं आसमाननि जो मालिक आहे उन जे हुकमनि जे बरख़िलाफ़ करण में हीउ एतिरे क़दुरु जुरत थो करे? जेकॾहिं सोचे ॾिसंदो त मालूम थींदो त मार्फत कान्हे, अल्लाह ताला जो सही इल्म ई नाहे, इन लाइ गुनाहनि जी तरफ़ लाड़ो पैदा थींदो आहे। केतिरा ई आहिनि जेके ज़ुबान सां त ख़ुदा ताला जो इक़रार कंदा आहिनि पर जेकॾहिं हथो राड़ियूं हणी ॾिसजनि त ख़बर पवंदी त उन्हनि जे अंदरि दहरियत आहे। छो त दुनिया जे कमनि में जॾहिं मसरूफ़ थींदा आहिनि त ख़ुदा ताला जे ॾमर ऐं उन जी अज़मत खे बिल्कुलु विसारे छॾींदा आहिनि। तंहिं करे हीअ ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त तव्हां माण्हू दुआ जे ज़रिए अल्ला ताला खां मार्फत तलब कयो। बग़ैर उन जे यकीन कामिल हरगिज़ हासिल नथो थी सघे। उहो ओड़े महिल हासिल थींदो जॾहिं त ही ख़बर हुजे त अल्ला ताला सां तालुक टोड़ण में हिकड़ो मौत आहे। गुनाह खां बचण जे लाइ जिथे दुआ घुरो उते साण ई तदबीरुनि जे सिलसिले खे हथां न वञण ॾियो ऐं समूरियूं महफ़िलूं ऐं मजलिसूं जिन में शामिल थियण सां गुनाह जी तहरीक थींदी आहे उन्हनि खे छॾे ॾियो ऐं साण ई दुआ बि कंदा रहो। हाणे असां जूं मजलिसूं अॼुकल्ह त हिन दुनिया में कहिड़ियूं आहिनि जेके गुनाह ना वठी थियूं वञनि? किथे टीवी आहे, किथे इंटरनेट आहे, किथे फेसबुक आहिनि। हाणे ही अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे दुनिया वारा बि महसूस करण लॻी पिया आहिनि। पहिरियां बि हीअ ख़बर आई कुझु ॾींहं पहिरियां त अमरीका में ई इन ॻाल्हि ते त फेसबुक केतिरियूं बेचैनियूं पैदा करे छॾियूं आहिनि माण्हुनि में। 6 लख खां वधीक अकाउंट उन्हनि उते बंदि करे छॾिया आहिनि। बहरहाल फरमाइनि था त जिथे दुआ घुरो उते साण ई तदबीरुनि जे सिलसिले खे हथां न वञण ॾियो ऐं समूरियूं महफ़िलूं ऐं मजलिसूं जिन में शामिल थियण सां गुनाह जी तहरीक थिए थी उन्हनि खे छॾे ॾियो ऐं साण ई दुआ बि घुरंदा रहो। ऐं ख़ूब ॼाणे वठो त इन्हनि आफ़तुनि खां जेके कज़ा ऐं क़दुर जे तरफ़ां इंसान सां गॾु पैदा थींदियूं आहिनि जेसि ताईं ख़ुदा ताला जी मदद साण न हुजे हरगिज़ आज़ादी नाहे मिलंदी। पोइ इन ॻाल्हि खे अञा खोलींदे त गुनाहनि खां बचण बग़ैर अल्लाह ताला जी मार्फत जे मुमकिन नाहे पाण फरमाइनि था त यकीन यादि रखो त गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक ओड़ी महिल मिली सघे थी जॾहिं इंसान पूरे तौर ते अल्लाह ताला ते ईमान आणे। इहो ई वॾो मक़सदु इंसानी ज़िंदगी जो आहे त गुनाह जे चंबे खां छुटकारो हासिल करे वठे। ॾिसो हिकड़ो नांग जेको भलो लॻंदो आहे ॿार त उन खे हथ में पकड़ण जी ख़्वाहिश करे सघे थो ऐं हथ विझी बि सघे थो, पर हिकड़ो अकुलमंद जंहिंखे ख़बर आहे त नांग ॾंगींदो ऐं मारे छॾींदो उहो कॾहिं बि जुरत न कंदो त उन ॾे वञे, भलक जेकॾहिं ख़बर पएसि त कंहिं घर में नांग आहे त उन में बि न घिड़ंदो। ईअं ई ज़हर खे जेको हलाक करण वारी शइ समझे थो त उन खे खाइण ते उहो दिलेर न थींदो। सो अहिड़े तरीक़े सां जेसि ताईं गुनाह खे ख़तरनाक ज़हर न समझी वठे उन खां बची नथो सघे। ही यकीन मार्फत खां बग़ैर पैदा नथो थी सघे। जेसि ताईं मार्फत न हुजे उन वक़्त ताईं ही यकीन पैदा नथो थी सघे। पोइ उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? यानी इंसान खे ही ख़बर आहे, मार्फत आहे, इन जो इल्म आहे त ज़हर बि ख़तरनाक आहे, नांग बि ख़तरनाक आहे, तॾहिं उन्हनि खां बचंदो आहे। फरमाइनि था त पोइ उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो इंसान गुनाहनि लाइ एॾो दिलेर थी वेंदो आहे बावजूद इन जे जो हू ख़ुदा ताला ते ईमान आणींदो आहे ऐं गुनाह खे गुनाह बि समझंदो आहे। इन जो सबब सवाइ इन जे ॿियो कुझु नाहे त उहा मार्फत ऐं बसीरत नाहे रखंदो जेका गुनाह सोच फितरत पैदा कंदी आहे। जेकॾहिं हीअ ॻाल्हि पैदा नथी थिए त पोइ मञणो पवंदो त माज़ अल्लाह इस्लाम पंहिंजे असली मक़सद खां ख़ाली आहे। पर मां चवां थो त ईअं नाहे। हीउ मक़सदु इस्लाम ई कामिल तौर ते पूरो करे थो ऐं उन जो हिकु ई ज़रियो आहे मुकालमात व मुखातबात इलाही। छो त इन ई सां अल्ला ताला जी हस्ती ते कामिल यकीन पैदा थींदो आहे ऐं इन ई मां मालूम थींदो आहे त फिल हक़ीक़त अल्ला ताला गुनाह खां बेज़ार आहे ऐं हू सज़ा ॾींदो आहे। गुनाह हिकड़ो ज़हर आहे जेको अव्वल सगीरा खां शुरू थींदो आहे ऐं पोइ कबीरा थी वेंदो आहे ऐं आख़िरकार कुफर ताईं पहुचाए छॾींदो आहे। पोइ गुनाहनि खे छॾे ॾियण लाइ मारिफ़त जी अहमियत खे हिकड़े हंधि हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलाम हीअं बयानु फ़रमायो आहे, फ़रमाइनि था त मारिफ़त बि हिकड़ी शइ आहे जा जेका गुनाह खां इंसान खे रोकींदी आहे। जीअं जेको शख़्स संभल फार नांग ऐं शींहं खे हलाक करण वारो सम्झंदो आहे त उहो उन्हनि जे वेझो नाहे वेंदो, यानी इन्हनि शयुनि जे बारे में इल्म आहे त ही मारे सघनि था, हलाक करे सघनि था इंसान खे, इन लाइ हू उन्हनि जे वेझो नाहे वेंदो। ईअं जॾहिं तव्हां खे मारिफ़त हूंदी त तव्हां गुनाह जे वेझो न वेंदो। इन लाइ ज़रूरी आहे त यकीन वधायो ऐं उहो दुआ सां वधंदो, ऐं निमाज़ ख़ुद दुआ आहे। निमाज़ खे जेतिरो ठाहे पढ़ंदो ओतिरो गुनाहनि खां आज़ादी हासिल कंदा वेंदो। मारिफ़त सिर्फ़ कॉल सां हासिल नथी थी सघे। वॾनि वॾनि हकीमनि खुदा खे इन लाइ छॾे ॾिनो जो उन्हनि जी नज़र मसनूआत ते रही ऐं दुआ जी तरफ़ तवजो न कयाऊं, जहिड़ो की असां इब्राहिम में ज़िक्र कयो आहे। इन बारे में इब्राहिम अहमदिया में हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलाम काफ़ी तफ़सील सां रोशनी विधी आहे। फ़रमाइनि था मसनूआत मां त इंसान खे हिकड़े साने जे वजूद जी ज़रूरत साबित थिए थी त हिकड़ो फ़ाइल हुअण घुर्जे, पर ही साबित नथो थिए त उहो आहे बि। हुअण घुर्जे ॿी शइ आहे ॿी शइ इन आहे जो इल्म सवाइ दुआ जे हासिल नाहे थींदो। अल्लाह ताला जी मौजूदगी जो इल्म दुआ सां हासिल थींदो आहे। अकुल खां कम वठण वारा आहे जे इल्म खे नथा हासिल करे सघनि। जेकॾहिं सिर्फ़ अकुल खां कम वठणो आहे त हुअण घुर्जे ऐं आहे जे फ़र्क़ खे महसूस नथा करे सघनि, आहे जे इल्म खे नथा हासिल करे सघनि। इन ई लाइ आहे यानी हीउ जेको मुहावरो आहे त ख़ुदारा बख़ुदा तव्हां, त ख़ुदा खे ख़ुदा जे ज़रिए ई सुञातो वेंदो आहे। ख़ुदारा बख़ुदा तव्हां शनाख़्त त ख़ुदा खे ख़ुदा जे ज़रिए ई सुञातो वेंदो आहे। ला तुदरिकुल अबसार जी बि इहा ई माना आहे त उनखे सिर्फ़ अकुलनि जे ज़रिए सां सुञाणे नथो सघिजे, बल्कि ख़ुदि जेके ज़रिया उन ॿुधाया आहिनि उन्हनि सां ई पंहिंजे वजूद जी सुञाणप कराईंदो आहे। ऐं इन अमर जे लाइ इहदन सिरात अल मुस्तक़ीम सिरात अलज़ीना अनअमत अलैहिम जहिड़ी ॿी का दुआ न आहे। पोइ सची तौबा जी वज़ाहत फ़रमाईंदे पाण फ़रमाइनि था त जेको ख़ुदा जी तलाश में इस्तक़लाल सां लॻी वेंदो आहे उहो उन खे हासिल करे वठंदो आहे। न सिर्फ़ हासिल करे वठंदो आहे बल्कि मुंहिंजो त ही ईमान आहे त हू उन खे ॾिसी वठंदो आहे। अर्ज़ी इल्मनि जी तहसील में केॾो न वक़्तु ऐं पैसो ख़र्च करणो पवंदो आहे। हीउ इल्म रुहानी इल्मनि जी तहसील जे क़वाइद खे साफ़ तौर ते ॿुधाइनि पिया था, यानी आम जेका दुनियादारी जी तालीम आहे इन ते महिनत कंदा आहिनि, पैसो बि लॻाईंदा आहिनि, त इहो ई उसूल रुहानी इल्मनि खे हासिल करण जे लाइ ज़रूरी आहे। फ़रमाइनि था त असांजो मज़हब जेको रुहानी इल्मनि जी शुरूआत करण वारे जे लाइ हुअण घुर्जे ही आहे त हू पहिरियां ख़ुदा जी हस्ती, पोइ उन जी सिफ़तुनि जी वाक़फ़ियत पैदा करे, अहिड़ी वाक़फ़ियत जेका यकीन जे दर्जे ताईं पहुची वञे, तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात ऐं उन जी कामिल सिफ़तुनि जी उन खे ख़बर पइजी वेंदी ऐं उन जो रूह अंदरां ॻाल्हाए ॾींदो त पूरे इत्मीनान सां उन ख़ुदा ताला खे हासिल करे वरितो आहे। जॾहिं अल्लाह ताला जी हस्ती ते अहिड़ो ईमान पैदा थी वञे जो उहो यकीन जे दर्जे ताईं पहुची वञे ऐं इंसान महसूस करे वठे त उन ॼण त ख़ुदा खे ॾिसी वरितो आहे ऐं उन जी सिफ़तुनि खां वाक़फ़ियत हासिल थी वञे त गुनाह खां नफ़रत पैदा थी वेंदी आहे। ऐं तबियत जेका पहिरियां गुनाह जी तरफ़ झुकंदी हुई हाणे ओॾां हटंदी ऐं नफ़रत कंदी आहे ऐं इहा ई तौबा आहे। पोइ अल्लाह ताला जी मारिफ़त खे हासिल करण जे लाइ एद नसरात अल मुस्तक़ीम जी वेतर तशरीह कंदे फ़रमाइनि था त सूरत फातिहा में जेका पंज वक़्त फ़र्ज़ नमाज़ में पढ़ी वेंदी आहे इहा ई दुआ सेखारी वई आहे। एद नसरात अल मुस्तक़ीम सिरात अल लज़ीना अनअमत अलैहिम, त कंहिं उमतीअ खे इहा नेमत हासिल थियण खां छो इनकार कयो थो वञे? छा सूरह फातिहा में उहा नेमत जेका ख़ुदा ताला खां घुरी वई आहे, जेका नबियुनि खे ॾिनी वई हुई, उहा दिरहम दीनार आहे? ज़ाहिर आहे त नबी सगोरन अलैहिम सलाम खे ख़ुदा ताला सां मुकालमे ऐं मुखातबे जी नेमत मिली हुई, जंहिं जे ज़रिए सां उन्हनि जी मारिफ़त हक़ुल यकीन जे मरतबे ताईं पहुची वई हुई ऐं गुफ़्तार जी तजली दीदार जे क़ाइमु मक़ाम थी वई हुई। यानी हीअ जेके ॻाल्हियूं हुयूं जेका तजली अलाह ताला सां मुकालमे जी तजली हुई अलाह ताला खे ॾिसण वांगुरु थी वई हुई एतिरी वधीक शिदत सां एतिरो वधीक कुर्बत पैदा थी वई अलाह ताला सां फरमाइनि था सो हीअ जेका दुआ घुरी वेंदी आहे त ऐ ख़ुदा असां खे उहा वाट ॾेखार जंहिं सां असां बि इन नेमत जा वारिस थी वञूं इन खां सवाइ इन जी ॿी कहिड़ी माना आहे त असां खे बि उहो मुकालमे ऐं मुखातबे जो शर्फ़ बख़्श के जाहिल हिन हंधि चवंदा आहिनि त हिन दुआ जी सिर्फ़ हीअ माना आहे त असांजा ईमान मज़बूत कर ऐं नेक अमलनि जी तौफ़ीक अता फ़रमाए ऐं उहे कम असां खां कराए जंहिं सां तूं राज़ी थी वञी मगर ही नादान नथा ॼाणनि त ईमान जो मज़बूत थियण या नेक अमल बजा आणण ऐं ख़ुदा ताला जी मर्ज़ी जे मुताबिक़ क़दम खणण ही समूरियूं ॻाल्हियूं कामिल मार्फत जो नतीजो आहिनि जंहिं दिल खे ख़ुदा ताला जी मार्फत मां को हिसो नाहे मिलियो उहा दिल मज़बूत ईमान ऐं नेक अमलनि खां बि बेनसीब आहे उन खे उहो बि नथो मिली सघे मार्फत सां ई ख़ुदा ताला जो ख़ौफ़ दिलि में पैदा थींदो आहे ऐं मार्फत सां ई ख़ुदा ताला जी मोहबत दिलि में जोश आणंदी आहे जहिड़ो की दुनिया में बि ॾिठो वेंदो आहे त हर हिकु शइ जो ख़ौफ़ या मोहबत मार्फत सां ई पैदा थींदो आहे जेकॾहिं ऊंदहि में हिकड़ो बबर शींहं तव्हां जे भरिसां बीठो हुजे ऐं तव्हां खे हुन जी ख़बर न हुजे त हीउ बबर शींहं आहे भलक ही समझो त हीउ हिकड़ो बकरो आहे त तव्हां खे को बि उन खां डपु न लॻंदो ऐं जीअं ई तव्हां खे ख़बर पइजी वञे त हीउ त बबर शींहं आहे त तव्हां होश वञाए उन जॻहि तां भॼी वेंदो ईअं ई जेकॾहिं तव्हां हिकड़े हीरे खे जेको हिकड़े झंग में पियो आहे जंहिंजी क़ीमत केतिरा ई लख रुपया आहे सिर्फ़ हिकड़ो पत्थर जो टुकड़ो समझंदव त तव्हां उन जी का बि परवाह न कंदव पर जेकॾहिं तव्हां खे ख़बर पइजी वञे त ही इन शान ऐं अज़मत जो हीरो आहे तॾहिं त तव्हां उन जी मोहबत में दीवाना थी वेंदव ऐं जेसि ताईं तव्हां खां मुमकिन थींदो उन खे हासिल करण जे लाइ कोशिश कंदव सो ख़बर पई त समूरी मोहबत ऐं ख़ौफ़ जो मदार मार्फत ते आहे इंसान उन बिड़ में हथ न विझी सघंदो जंहिंजे बारे में उनखे ख़बर पइजी वञे त उन जे अंदरि हिकड़ो ज़हरीलो नांग आहे ऐं न उन घर खे छॾे सघे थो जंहिंजे बारे में उनखे यकीन थी वञे त उन जे हेठां हिकड़ो तमामु वॾो ख़ज़ानो पुरियल आहे हाणे छो त समूरो मदार ख़ौफ़ ऐं मोहबत जो मार्फत ते आहे इन लाइ ख़ुदा ताला जी तरफ़ बि पूरे तौर ते ओड़ी महिल इंसान झुकी सघे थो जॾहिं त उन जी मार्फत हुजे जॾहिं अल्लाह ताला जी सही मार्फत हूंदी तॾहिं उन जी मोहबत बि दिलि में पैदा थींदी तॾहिं उन जो ख़ौफ़ बि दिलि में पैदा थींदो फरमाइनि था पहिरियों उन जे वजूद जो पतो लॻे ऐं पोइ उन जूं ख़ूबियूं ऐं उन जूं कामिल कुदरतूं ज़ाहिर थियनि ऐं अहिड़े क़िस्म जी मार्फत कॾहिं मुयसरु अची सघे थी सवाइ इन जे जो कंहिंखे ख़ुदा ताला जे मुकालमे ऐं मुखातबे जो शर्फ़ हासिल थिए ऐं पोइ ख़ुदा जी ख़बर ॾियण सां इन ॻाल्हि ते यकीन अची वञे त हू आलिम ग़ैब आहे ऐं अहिड़ो क़ादिरु आहे जो जेको चाहींदो आहे कंदो आहे सो असली नेमत जंहिं ते ईमान जी कुवत ऐं नेक अमलनि जो मदार आहे ईमान ऐं नेक अमलनि जो जंहिं ते इनसार आहे ख़ुदा ताला जो मुकालमो ऐं मुखातबो आहे जंहिं जे ज़रिए सां पहिरियों उन जो पतो लॻंदो आहे ऐं पोइ उन जी कुदरतुनि जी ख़बर पवंदी आहे ऐं पोइ इन ख़बर जे मुताबिक़ इंसान इन्हनि कुदरतुनि खे पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिसी वठंदो आहे इहा ई उहा नेमत आहे जेका अंबिया अलैहिम सलाम खे ॾिनी वई हुई ऐं पोइ इन उमत खे हुकुम थियो त इहा नेमत तव्हां मूंखां घुरो छो त मां तव्हांखे बि ॾींदुसि सो जंहिंजी दिलि में हीअ उञ लॻाई वई आहे त इन नेमत खे हासिल करे बेशक उन खे उहा नेमत मिलंदी पोइ नेकिन खे बजा आणण ऐं बुराइनि खां रोकण जे लाइ ख़ुदा ताला जी मार्फत खे हासिल करण ते मज़ीद रोशनी विझंदे फ़रमाइनि था त समूरनि सआदतमंदनि जो मदार ख़ुदा शनासी ते आहे ऐं नफ़सानी जज़्बात ऐं शैतानी मुहरकात खां रोकण वारी सिर्फ़ हिकु ई शइ आहे जंहिंखे ख़ुदा जी कामिल मार्फत चइबो आहे जंहिं मां पतो पइजी वेंदो आहे त ख़ुदा आहे हू वॾो क़ादिरु आहे हू ज़ुल अज़ाबी शदीद आहे इहो ई हिकड़ो नुस्ख़ो आहे जेको इंसान जी मुतमर्दाणी ज़िंदगी ते सरकश ज़िंदगी ते हिकड़ी साड़े नास करण वारी बिजली कराईंदो आहे अहिड़ी बिजली कराईंदो आहे जेका उन खे साड़े खाक करे छॾींदी आहे सो जेसि ताईं इंसान आमन तो बिल्लाह जी हदुनि मां निकिरी अरफ़्तुल्लाह जी मंज़िल ते कदम नथो रखे अलाह ते ईमान आणण जी हद खां निकिरी उन जी सुञाणप ऐं मारफत हासिल करण जी मंज़िल ते कदम नथो रखे उन जो गुनाहनि खां बचणु ॾुखियो आहे तमामु ॾुखियो आहे त गुनाहनि खां बचियो वञे ऐं हीअ ॻाल्हि त असीं ख़ुदा जी मारफत ऐं उन जी सिफ़तुनि ते यकीन आणण सां गुनाहनि खां कीअं बची वेंदासीं हिकड़ी अहिड़ी सदाकत आहे जंहिंखे असीं कूड़ो नथा करे सघूं असांजो रोज़ानो तजुर्बो इन अमर जो दलील आहे त जंहिंखां इंसान डिॼंदो आहे उन जे वेझो नाहे वेंदो मसलन जॾहिं त हीअ ख़बर हुजे त नांग ॾंगे वठंदो आहे ऐं उन जो ॾंगियल मरी वेंदो आहे त केरु अकुलमंद आहे जेको उन जे मुंहं में पंहिंजो हथु विझण त परे रहियो कॾहिं अहिड़ी लठ जे वेझो वञण बि पसंद करे जंहिं सां को ज़हरीलो नांग मारियो वियो हुजे उहो सोचींदो आहे त किथे इन जे ज़हर जो असरु इन में बि बाक़ी न हुजे यानी लठ में बि न लॻल हुजे ज़हर जो असरु जेकॾहिं कंहिंखे ख़बर पइजी वञे त फलाणे झंग में शींहं आहे त नामुमकिन आहे त हू उन में सफ़र करे सघे या घटि में घटि अकेलो वञी सघे ॿारनि ताईं में ई मादो ऐं शऊर मौजूदु आहे त जंहिं शइ जे ख़तरनाक हुअण जो उन्हनि खे यकीन ॼाणायो वियो आहे हू उन खां डिॼंदा आहिनि जेसि ताईं इंसान में ख़ुदा जी मार्फत ऐं गुनाहनि जे ज़हर हुअण जो यकीन पैदा न थिए को ॿियो तरीक़ो तोड़े कंहिंजी ख़ुदकुशी हुजे या क़ुर्बानी जो खून निजात नथो ॾेई सघे ऐं गुनाह जी ज़िंदगी ते मौत नथो आणे सघे यकीन यादि रखो त गुनाहनि जी ॿोड ऐं नफ़सानी जज़्बात जो दरिया सवाइ इन जे बीह नथो सघे जेसि ताईं जो हिकड़ो चिमकंदड़ यकीन न हुनखे हासिल थिए त ख़ुदा आहे ऐं उन जी तलवार आहे जेका हर हिकु नाफ़रमान ते बिजली वांगुरु किरंदी आहे जेसि ताईं ही पैदा न थिए गुनाह खां बची नथो सघे जेकॾहिं को चवे त असां ख़ुदा ते ईमान आणियूं था ऐं इन ॻाल्हि ते बि ईमान आणियूं था त हू नाफ़रमाननि खे सज़ा ॾींदो आहे मगर गुनाह असां खां ख़तम नथा थियनि मां जवाब में इहो ई चवंदुसि त हीउ कूड़ ऐं नफ़्स जो मुगालतो आहे सचे ईमान ऐं सचे यकीन ऐं गुनाह में पाण में दुश्मनी आहे जिथे सची मारफत ऐं चिमकंदड़ यकीन ख़ुदा ते हुजे उते नामुमकिन आहे त गुनाह रहे वरी हिकड़े हंधि पाण फ़रमाइनि था त ख़ुदा शनासी जी तरफ़ जल्द क़दम खणणु घुर्जे ख़ुदा ताला जो मज़ो उन खे ईंदो आहे जेको उन खे सुञाणे ऐं जेको उन जी तरफ़ सिद्क ऐं वफ़ा सां क़दम नथो खणे उन जी दुआ खुलियल तौर ते क़बूल नाहे थींदी ऐं को न को हिसो ऊंदाही जो उन खे लॻियल ई रहंदो आहे जेकॾहिं ख़ुदा ताला जी तरफ़ थोरी चुरपुर कंदो त हू उन खां वधीक तव्हां जी तरफ़ चुरपुर कंदो पर पहिरियों तव्हां जे तरफ़ां चुरपुर जो हुअण ज़रूरी आहे हीउ अजायो ख़्याल आहे त बिना चुरपुर कए उन खां कंहिं क़िस्म जी तवको रखी वञे हीउ सुनतुल्ला अहिड़े तरीक़े सां जारी आहे त शुरू में इंसान खां हिकड़ो फ़ैल सादिर थींदो आहे पोइ उन ते ख़ुदा ताला जो हिकड़ो फ़ैल नतीजतन ज़ाहिर थींदो आहे जेकॾहिं हिकड़ो शख़्स पंहिंजे घर जा सभई दर बंदि करे छॾींदो त हीउ बंदि करणु उन जो फ़ैल हूंदो ख़ुदा ताला जो फ़ैल उन ते ई ज़ाहिर थींदो त उन घर में ऊंदाही थी वेंदी पर इंसान खे उन घिटी में अची सब्र खां कमु वठणु घुर्जे के माण्हू शिकायत कंदा आहिनि त असीं सभई नेकियूं कयूं आहिनि निमाज़ बि पढ़ी आहे रोज़ा बि रखिया सदका ख़ैरात बि ॾिनी मुजाहिदो बि कयो मगर असांखे वसूल कुझु न थियो त अहिड़ा माण्हू असुल खां निभागा हूंदा आहिनि जो हू ख़ुदा ताला जी रबूबियत ते ईमान न आहिनि रखंदा ऐं न उन्हनि सभई अमल ख़ुदा ताला जे लाइ कया हूंदा आहिनि जेकॾहिं ख़ुदा ताला जे लाइ को फ़ैल कयो वञे त हीउ मुमकिन न आहे त उहो ज़ाया थिए ऐं ख़ुदा ताला उन जो अजुर हिन ई ज़िंदगी में न ॾे इन ई जे करे अक्सर माण्हू शक शुभनि में रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़ुदा ताला जी हस्ती जो को पतो नाहे लॻंदो त आहे बि या न हिकड़ो कपिड़ो सिबियल हुजे त इंसान ॼाणे वठंदो आहे त उन खे सिबण वारो ज़रूर को आहे हिकड़ी घड़ी टाइम ॾींदी आहे जेकॾहिं झंग में बि इंसान खे लभी पए त हू सोचींदो त इन खे ठाहिण वारो ज़रूरु आहे सो अहिड़ी तरह ख़ुदा ताला जे फ़ैलनि खे ॾिसो त उन कहिड़े कहिड़े क़िस्म जूं घड़ियूं ठाहे रखियूं आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा अजायबात कुदरत आहिनि हिकु पासे त उन जी हस्ती जा अकुली दलील आहिनि हिकु पासे निशान आहिनि उहे इंसान खे मंझराए छॾींदा आहिनि त हिकड़ी अज़ीम शान कुदरतुनि वारो ख़ुदा मौजूदु आहे उहो पहिरियां पंहिंजे बरगुज़ीद ते पंहिंजो इरादो ज़ाहिर फ़रमाईंदो आहे ऐं इहा ई भारी शइ आहे जेका नबी आणींदा आहिनि ऐं जंहिंजो नालो पेशन गोई आहे वरी पाण हिकड़े हंधि फ़रमाइनि था मज़हब जी पहाड़ ख़ुदा शनासी ऐं ख़ुदा ताला जी नेमतुनि जी मार्फत आहिनि ऐं उन जूं टारियूं नेक अमल ऐं उन जा गुल अख़लाक फ़ाज़िला आहिनि ऐं उन जो मेवो रुहानी बरकतूं ऐं तमामु लतीफ़ मोहबत आहे जेका रब ऐं उन जे बाने में पैदा थी वेंदी आहे ऐं उन मेवे मां फ़ाइदो वठणु रुहानी तक़दुस ऐं पाकीदगी जो मुसमिर आहे। मोहबत जी कमालियत मारफत जी कमालियत मां पैदा थींदी आहे ऐं ख़ुदा जो इश्क मारफत जे मुताबिक़ जोश हणंदो आहे ऐं जॾहिं ذاتی محبت پیدا تھی ویندی ہے تو اوہ ڈی نئی پیدائش جو پہروں ڈی ہوں ہے اوہ ہی سات نئے عالم جی پہ سات ہوں ہے وری پان فرمائن تھا خدا ایکڑو موتی ان جی معرفت کا بعد انسان دنیا جی شین کے اڑی حکارت ذلت سے ڈسند آ جو ان کے ڈسن کے لائے بھی ان کے طبیعت ایکڑو جبر زراوری کرنی پوندی آ سو خدا تعالی جی معرفت چاہیے ان ڈائیں قدم کھڑو چھو تو کامیابی ان میں ہے فرمائن تھا ماں سچ سچ چواں تو انسان جی تقوی ایمان عبادت طہارت سب کچھ آسمان تائیندو ہے ہی خدا تعالی جے فضل تے مدار تو رکھے تو ہو چاہے تو ان کے قائم رکھے چاہے تو ختم کرے چھے سو سچی معرفت انہی جو نالو ہے تا انسان پانچ نفس کے مٹائل بالکل لاش ہے سمجھے خدا تعالی جے در تے کری انکسار عاجزی سان خدا تعالی جے فضل کے طلب کرے ऐं उन मार्फत जे नूर खे घुरे जेको नफ़्स जे जज़्बात खे साड़े छॾींदो आहे ऐं अंदरि हिकड़ी रोशनी ऐं नेकिन जे लाइ कुवत ऐं हरारत पैदा कंदो आहे पोइ जेकॾहिं उन जे फज़ल मां उन खे हिसो मिली वञे ऐं कंहिं महिल कंहिं क़िस्म जो बस ऐं शर सदर हासिल थी वञे त उन ते तकबुर ऐं नाज़ न करे बल्कि उन जी आज़ज़ी ऐं इनकसार में अञा बि तरक़ी थिए छो त जेतिरे क़दुरु हू पंहिंजो पाण खे लाश ऐं सम्झंदो ओतिरे ई क़दुरु कैफ़ियतूं ऐं नूर ख़ुदा ताला वटां लहंदा जेके उन खे रोशनी ऐं ताक़त पहुचाईंदा जेकॾहिं इंसान ही अक़ीदो रखंदो त उमेद आहे त अल्लाह ताला जे फज़ल सां उन जी अख़लाक़ी हालत उमदह थी वेंदी दुनिया में पंहिंजो पाण खे कुझु सम्झण बि तकबुर आहे ऐं इहा ई हालति बणाए छॾींदो आहे पोइ इंसान जी ही हालति थी वेंदी आहे त ॿिए ते लानत विझंदो आहे ऐं उन खे हक़ीर सम्झंदो आहे पाण फरमाइनि था त मां ही सभु ॻाल्हियूं बार बार इन लाइ चवां थो जो ख़ुदा ताला जेको हिन जमायत खे बनाइण चाहियो आहे इन मां इहो ई मक़सदु रखियो अथई त उहा सची मार्फत जेका दुनिया में गुम थी चुकी आहे ऐं उहा सची तकवा ऐं तहारत जेका हिन ज़माने में नज़र नथी अचे उन खे ॿीहर क़ाइमु करे पोइ मज़ीद पाण इन बारे में फ़रमाइनि था हिन वक़्त बि फ़रमाइनि था त हिन वक़्त बि छो त दुनिया में गुनाह ऐं नाफ़रमानी घणो वधी वियो आहे ऐं ख़ुदा शनासी ऐं ख़ुदा ताईं पहुचण जूं वाटूं नज़र नथियूं अचनि अल्लाह ताला हिन सिलसिले खे क़ाइमु कयो आहे ऐं सिर्फ़ पंहिंजे फज़ल ऐं करम सां उन मूंखे मबूस कयो आहे त जीअं मां उन्हनि माण्हुनि खे जेके अल्लाह ताला खां गाफ़िल ऐं बेख़बर आहिनि इन जो इतलाउ ॾियां ऐं न सिर्फ़ इतलाउ बल्कि सिदक ऐं सब्र ऐं वफ़ादारी सां इन तरफ़ अचनि उन्हनि खे ख़ुदा ताला ॾेखारे छॾियां जेके इन तरफ़ अचनि सचाई ऐं सब्र ऐं वफ़ादारीअ सां उहे ख़ुदा ताला खे बि ॾिसी वठनि खेनि मञण खां बाद वरी फ़रमाइनि था त इन आधार ते अल्लाह ताला मूंखे मुखातिब कयो आहे ऐं फ़रमायो अथई अंत मिनी व अनामिन यानी तूं मूमा आहीं या मूमा ज़ाहिर कयो वियो आहीं ऐं मां तोमा सो ही उहो मक़सदु आहे जंहिं जे लाइ पाण मबूस थिया हुआ त ख़ुदा ताला जी अहिड़ी मार्फत असां में पैदा फ़रमाइनि ॼण त असीं ख़ुदा ताला खे ॾिसूं था ऐं पंहिंजे हर फेल खे ख़ुदा ताला जी मोहबत ऐं उन जे ख़ौफ़ खे साम्हूं रखंदे बजा आणियूं अहिड़ी अल्लाह जी मार्फत असां में पैदा थी वञे जेका असांजे सभिनी गुनाहनि खे साड़े छॾे ऐं असां सदन बेसत जे मक़सद खे पूरो करण वारा बणजऊं अल्लाह ताला असांखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते अमल करण जी ऐं इन रूह खे सम्झण जी तौफ़ीक अता फ़रमाए हिते जनाज़ो जेको अचणो हुयो अची वियो आहे हिते निमाज़ुनि खां पोइ हिकिड़ो जनाज़ो बि थींदो हाज़िर जनाज़ो आहे मां हेठि वञी जनाज़ो पढ़ंदुसि दोस्त हिते ई मस्जिद में रहंदा हिते ई पढ़नि मुंहिंजे पुठियां मुकरम अब्दुल सुभान मनान दीन साहब जो जनाज़ो आहे जेके अब्दुल मनान दीन साहब जा पुट हुआ 72 सालनि जी उमिरि में फौत थी विया आहिनि कल्ह इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन हिते अचण वारनि शुरूआती माण्हुनि मां हुआ जेके हिते आया आहिनि इंग्लिस्तान में 1945 में हिते आया हुआ जलसे सालियाने में 30 सालनि ताईं अमानत जे शोबे में काफ़ी ख़िदमतूं कंदा रहिया आहिनि पुराणनि माण्हुनि मां हुआ नसीरुद्दीन साहिब जा ई सोट आहिनि जहिड़ो की मूं चयो जनाज़े जी निमाज़ जुमे खां पोइ अदा
थींदी الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله أكبر